सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
तात्या विंचूला सगळेच घाबरतात.
दिलीप प्रभावळकर संग्राम बरोबर ऑन मॉर्निंग नंबर वन.
तुमचं म्हणजे फार अगदी पर्सनल असेल तर तुमचा स्केड्यूल काय असतो दिवसभराचा? एक असतो फिल्मच्या सेटवरचा अँड दॅट्स डिसाइडेड बाय द की डायरेक्टर. शूटिंग नसेल तेव्हा तुम्ही कुठे असता, काय करता दिवसभर?
बरीच आव्हानं आहेत, बरंच काही करू इच्छितो. ते इतकं करायचं राहिलंय हे टेन्शन घ्यायला मला अलीकडे फार आवडतं. सवय लागली
बर,
अरे आपलं हे होत नाही येणार, करायचं राहिले. असं बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते बऱ्याच मीडियामध्ये पण मी थोडी माझं काय काय चालू असतं ना. माझा एक स्वतःचा स्टँडअप टॉक शो आहे तो मी वर्ल्ड ओवर करतो. एक्सपोर्ट मार्केटचा प्रॉडक्ट
बरोबर
बऱ्याच इकडे
महाराष्ट्र मंडळ
बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच देशात फिरतो, फिरलोय वगैरे. अगदी न्यूझीलंड, इस्रायल, ऑस्ट्रेलियापासून सगळ्या बऱ्याच ठिकाणी अनेक वेळा युरोपमध्ये सुद्धा, पॅरिस, लंडन, अमुक तमुक ठिकाणी हे प्रयोग झाले. आफ्रिकेला सुद्धा, केनियाला, तर म्हणजे नैरोबी. तर या महाराष्ट्र मंडळाकडे जात होतो त्या शोजची काही हे असते, त्याच्यामध्ये मी
अपडेट वगैरे करतो,
क्लिपिंग दाखवतो. म्हणजे तिन्ही मीडियामधले माझी काही सिलेक्टेड रोलची व्हिडिओ क्लिपिंग आहेत तर ती मी दाखवतो आणि त्या रोल मागच्या माहीत नसलेल्या स्टोरीज सांगतो.
अरे हाऊ इंटरेस्टिंग.
ऍक्टर प्रिपेअर,
हाऊ इंटरेस्टिंग.
माहित नसतं. चौकट राजा मी ऐकायला उभा राहिलो त्या रोलसाठी. तो आधी मला दिला नव्हता रोल, मला बदलला रोल
असतं.
गांधींसाठी माझं सिलेक्शन झालं कसं लगे मुंदा मिळालं आणि काही मी परफॉर्म करून दाखवतो लोकांना विदाऊट मेकअप.
म्हणजे तुमचे रोल्स गाजलेले
काही टॉक शोचं नाव आहे चिमण राव ते गांधी असं नाव आहे. तर ते करत असते, त्याचेच शोज असतात.
Okay.
सिनेमा बरेच करतो, सध्या नाटक करत नाहीये. पण मी मुळातला नाटकातला टीव्ही सिरियल गंगाधर टिपरे नंतर मी नाही केली पण करीन कदाचित. आणि लेखनाचं परत ते टोचत असं मला, कोण बरेच लोक विचारतात की तुम्ही हे कराल का, म्हणजे नाही वेळ नाही मला
असं.
तर ते ह्या ओढ्या गोष्टी असतात. परत मग काही जवळच्या लोकांच्या काही एक तुमच्याकडनं
अपेक्षा असतात, कार्यक्रम असतात, ते सगळं करावंच लागतं
असतं. काही ठिकाणी तुम्हाला बोलवतात, काही ठिकाणी तुमचे सोशल एक तुमची काही
कमिटमेंट असते.
कमिटमेंट असतात ज्या संस्थांशी तुम्ही कनेक्टेड आहात, सोशल वर्क करणाऱ्या
संस्थांशी, बरोबर
त्यांच्या काही अपेक्षा तिकडे जा असं हे.
म्हणजे अगदी बऱ्यापैकी बिझी आहात तुम्ही.
हो ना, हो ना.
आणि काही स्लोडाऊन व्हायचा काही प्लॅन नाहीये कशाला?
सध्या नाही. नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर.
दिलीप प्रभावळकर
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.